भाग दोन, राही आई ग, पुस्तक आमचा बाप अना आम्ही, लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव, आवाज विंदिया मोहिते। गेल्या वर्षी भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आपल्या कुटुंबावर एक छोटी टेलिफिल्म केली होती। त्याचा एक भाग म्हणून आपल्या गावी नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे शेतीवाडी करणारे चुलत भाऊ आहेत, त्यांची तिथे जाऊन मुलाखत घेण्यात आली होती। थोरला वसंत भाऊ स्पष्टपणे म्हणाला की दामू काका आणि त्यांच्या मुलांची प्रगती झाली ती हे गाव सोडून मुंबईला गेल्यामुळे। ते इथे राहिले असते तर आमच्यासारखे अल्पभूधारक शेतकरी राहिले असते। गाव सोडून आपले कुटुंब का आले मुंबईला? तुझ्यामुळे आजी, केवळ तुझ्यामुळे। तुझ्या जिद्दीची सुरुवात तिथून होते। नाशिक जिल्ह्यातील अकराळा गावातील भिऊ निंबाची तू मुलगी, रुंजा बाबाची तू दुसरी बायको। पहिल्या पत्नीला मूल झाले नाही म्हणून तिला टाकून रुंजा बाबांचे तुझ्याशी लग्न लावण्यात आले। तुला दोन मुलगे आणि दोन मुली झाल्या, त्यापैकी दोनच जगले, दामू आमचा बाप आणि नाजुका आमची आत्या। 1916-17 सुमारास महाराष्ट्रात जी प्लेगची साथ आली होती त्यात रुंजा बाबा गेले। नवऱ्याचा आधार नाही, जमीन असून नसल्यासारखी, पण आजी तू आपल्या दोन लहान मुलांना सांभाळत जिद्दीने उभी राहिलीस। मोलमजुरी करून तू त्यांची उपासमार टाळू शकलीस। त्यावेळी दामू असावा 8-10 वर्षाचा, तर नाजुका असावी 3-4 वर्षाची। दामूचा चुलत भाऊ माधव वयात आलेला होता। त्याचे आई बाबा दोघेही प्लेगमध्ये दगावले होते, त्याच्यावरही तू मातृछत्र धरलेस। माधव हा तरणा बांडगडी, तो कुस्तीगीर होता। त्याने ठेवलेल्या बाईवरून तंटा झाला, हणामारी झाली, त्यात त्याने काही लोकांना जब्बर चोप दिला असावा, पोलीस केस झाली आणि माधव घाबरला। तुझ्या पुढाकाराने मग रातोरात महारवाड्यात बैठक झाली आणि सर्वानुमते माधवने जीव वाचवण्यासाठी गर्दीत हरवून जाण्यासाठी मुंबईला पळून जावे असे ठरले आणि माधव परागंदा झाला। माधव मुंबईला पळून गेला खरा, पण त्याचे तिथे काही जमे ना। शिक्षण नाही, कसलेही कौशल्य नाही, अगदी भामटेगिरी करण्याची देखील कुवत नव्हती। या परिस्थितीत आणखी काय होणार? त्याची उपासमार होऊ लागली, त्याला भीक मागत फिरावे लागले। मुंबईची चाकरमानी मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीत देशावर येत, त्यांच्याकडून ही हकीकत कळल्यानंतर तू कळवलीस, तू लगोलग निर्णय घेतलास थेट मुंबईला जाऊन माधवची काळजी घेण्याचा। दामू आणि नाजुका एवढी लहान होती की त्यांना मागे ठेवून जाणे शक्य नव्हते, त्यांना बरोबर घेऊन तू निघालीस। राही आई, दिसतेस तुम्हाला आता वरचेवर, कंबर खोचून लहानग्या दामू आणि नाजुकाला हाताशी धरून निश्चयाने ओझर गावातून खेरवाडी स्टेशनकडे चालत चालत जाताना। ऊन रणरणते, रस्त्यावरचे डांबर विधून अनवाणे निघालेल्या मुलांचे पाय पोळतायत, पण तुझा निश्चय पक्का आहे? चटके बसल्यामुळे मुले थैथयाट करत पाय ओढतायत। लहान असून दामूला आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव आहे, आपण मोठ्या मुलांसारखे वागले पाहिजे, या जाणीवेने तो आपल्या वेदना चेहऱ्यावर दिसू देत नाहीये। लहानगी नाजुका मात्र आलटून पालटून रडते आहे, मुसमुसते आहे। मध्येच तू एका कचऱ्याच्या ठिगाजवळ थांबतेस, तू त्या उकिरड्यातून मळकट कापडाचे तुकडे शोधून काढतेस, त्याच्या चिंध्या करून दोन्ही मुलांच्या पायाला बांधतेस,
तुझी आयडिया बघून दामू हसू लागलाय. नाजुका मात्र आपले हसू दिसले तर आपली नाखुशी उघडी पडेल म्हणून बेताने हसते आहे. बंडीच्या बाह्यांना आपले फुरफुरणारे नाक पुसून पुढे चालली आहे. तू खेरवाडी स्टेशनवर आलीस आणि तुला गावची पवळाऊ भेटली. पवळाऊ आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत आहे. ती रितसर तिकीट काढून मुंबईला निघालेली आहे. तिला सोबत हवीच आहे. तिची सोबत करत बिन तिकीट प्रवास करून तू मुंबईला पोहोचली आहेस आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसह. मुंबईला पोचल्यावर तू गोंधळून गेलीस खरी, पण लगेच स्वतःला सावरलीस. याला त्याला सांगून तू माधवचा शोध घेतलास. शेवटी एकदाचा माधवचा ठाव ठिकाणा गवसला. पण मधल्या काळात मुंबईवासी ग्रामबंधूंनी त्याच्या मनात भरवून दिले होते की त्याला स्वतः बरोबर इतर या तिघांनाही पोसावे लागेल. त्याने त्याचा धसका घेतला आणि तो स्वतः ओझरला निघून गेला. आजही आम्हा भावंडांना नेहमी प्रश्न पडतो, कशाच्या जोरावर तू मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होतास? तुझ्याकडे शिक्षण नव्हते, कुठलेही कौशल्य नव्हते. माधव सारखा तरुण गडी हेलपटला. तू तर दोन मुलांची जबाबदारी असलेली विधवा होतीस. काय होते तुझ्याकडे? आता आम्हा सर्वांना कळते आजी, तुझ्याकडे नेटिव्ह इंटेलिजन्स होता, चातुर्य होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विजिगीषा होती. माधव ओझरला निघून गेल्यानंतर तू मुलांसह मुंबईतच का राहिलीस? तू मुंबईत राहिलीस कारण तुला पॉसिबिलिटीज दिसू लागल्या होत्या. नव्हे, त्या तू पाहू शकत होतीस. एवी तेवी गावात जमीन जुमला नावाला होता आणि घर म्हणून एक पडके खोपटे होते. आयुष्यभर तुझा ओढा गावाकडे राहिला असला तरी कुटुंबाच्या प्रगतीच्या संधी तुला आकलन झाल्या होत्या. नंतरच्या काळात तुला अंधत्व आले तरी तुझ्याकडे दूरदृष्टी मात्र कायम होती. तुझ्या नंतरच्या पिढीने आमचा बाप आणि बाई यांनी ज्या तडफेने आपल्या कुटुंबाची उभारणी केली त्या जिद्दीचा मूल स्रोत असलेली तू त्यावेळी जिगर दाखवली होतीस. तुला आजी न म्हणता आई का म्हणायचे हे आता कळते आई.